गळा बदलून म्हणा
अजिबात नाही म्हणत
तुम्हाला येत का ऐकू
हा म्हणा जर
गाणं गाणं दुसरं गळा शोक बाई तू गळा एक म्हण दुसरा एक दुसरी चालतोय का
काय म्हणले काय
मुकेच्या दाळांचा गोसा पिट्ट जी घेईन जडईच मुक वय बंधू वगैरे असं टिंगर बसून मला ना आवड मग हे म्हणलं का तुम्ही मग खाली बसून याला अर्थ आहे का आणि असला तर म्हणा नाही बसून नाही जात्यावच म्हणायचं खास
बरं म्हणावे.